बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, जिल्हा स्तरावर बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, विशेष बाल पोलीस पथक, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बाल कल्याण पोलीस अधिकारी, जिल्हा पुनर्वसन समिती, बालकामगार विरोधी कृती दल, अनैतिक बाल व्यापार विरोधी कृती दल, जिल्हा बाल संरक्षण समिती आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असे आहेत. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.